चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राजाराम कारखान्याची सभा 5 मिनिटात आटोपली। विरोधक आणि सत्तारूढ गटानं घातलेल्या गोंधळामुळं कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा 5 मिनिटात आटोपली। पहिल्या 5 मिनिटात सभेचे सर्व विषय मंजूर करण्यात आले। कारखाना बचाव कृती समितीनं यापूर्वी कारखाना प्रशासनाला 16 लेखी प्रश्न विचारले होते। यावर घेतल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेकडं सभासदांचं लक्ष लागून होतं, पण सभा गुंडाळल्यामुळं सभासदांची निराशा झाली। सभेच्या दरम्यान विरोधकांनी सभेत गोंधळ घातला असा सत्तारूढ गटानं आरोप केला, तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसल्यानं सत्तारूढ गटानं सभा गुंडाळली असा आरोप विरोधी गटानं केला। सभेच्या सुरुवातीला स्वागत कार्यकारी संचालक निकम यांनी केलं, तर प्रास्ताविक हरीश चौगुले यांनी केलं। यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचं भाषण सुरू झालं। तोच सभासदांमधून लेखी प्रश्नांची उत्तरं प्रथम द्या अशी मागणी करण्यात आली। या प्रश्नांची उत्तरं पोस्टानं प्रत्येकाच्या घरी पाठवली आहेत असं सांगण्यात आलं। यावर विरोधकांचं समाधान झालं नाही। यावेळी नितीन पारखे यांनी मेगा फोन घेऊन बोलण्यास सुरुवात केली। यावर महाडिक यांनी तुला माईक कुणी दिला असा प्रश्न विचारल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली। स्टेजसमोर बसलेल्या सत्तारूढ गटाच्या कार्यकर्त्यांकडून सर्व विषय मंजूर मंजूर अशा घोषणा देण्यात येऊ लागल्या। अखेर सभा संपली असं सांगण्यात आलं। यावेळी आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची होती, पण विरोधकांना सभेत गोंधळच करायचा होता म्हणून त्यांनी सभा उधळून लावली असं महादेवराव महाडिक यांनी सांगितलं। या सभेनंतर विरोधकांनी समांतर सभा घेतली। यावेळी कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाकडून याला मज्जाव करण्यात आला। यावर काही तरुणांची त्याच्याशी बाचाबाची झाली। सभा घेण्याचा अधिकार आम्हाला आहे, तुम्ही कोण विचारणार अशी विचारणा त्यांना यावेळी करण्यात आली।